पूजनीय स्वामी जी का आगमन या सभागृहात होता है। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्रीराम। आज गुरु पौर्णिमा। आज आपल्या सर्वांच्या प्राणप्रिय अशा स्वामीजींच्या पूजनासाठी म्हणून आपण एकत्र जमलेलो आहोत। मी कौस्तुभ क्षीरसागर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे। आपल्या या सोहळ्याची सुरुवात सद्भक्त सौभाग्यवती लीना कारलेकर यांनी म्हणलेल्या प्रार्थनेने होईल।
निमग्न नित्य मनसा
जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रातु आई के गा आर्त बंधु निरंतर कारुण्य सिंधु विशद विद्या वधु वल्लभाजी। हे सद्गुरु, आपण आमादीनांचे कैवारी आहात, आपण अहेतुक दयासिंधू आहात. सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी जी अध्यात्मविद्या, तिचे आपण स्वामी आहात, आपण ऐकावं. आज आम्ही आपली पूजा बांधण्याचा जो प्रयत्न करणार आहोत, आमच्या तोकड्या शब्दांमध्ये आपलं स्तवन करण्याचा जो प्रयास करणार आहोत, तो आपण पवित्र करून घ्यावा, पावन करून घ्यावा, अशी आज आपल्या चरणी प्रार्थना करतो आहोत. या पवित्र आणि मंतरलेल्या दिवसांमध्ये स्वामीजींचं आपल्या आयुष्यामध्ये असलेलं अढळ स्थान हे जणू पुन्हा पुन्हा अधोरेखित होत असतं. स्वामीजींनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि जणू आपला पुनर्जन्मच झाला. आहार निद्रा आदी ऐहिकामध्ये गुरफटलेल्या आपल्या आयुष्यातला एक नवाच पैलू स्वामीजींमुळे प्रकाशित झाला. खरं तर स्वामीजींची माझी पहिली भेट अगदी ओझरती झाली. 96 सालातला जानेवारी महिना असावा, त्यावेळी मी मुख्य केंद्रामध्ये येत नसे, परंतु सद्भक्त पंकजदादा त्यांच्या घरी ध्यानाला बसायचे आणि ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या नंतर वाचायचे, तिथे मी जात असे. एकदा असंच सकाळचं वाचन झाल्यानंतर मी त्यांच्या घराच्या बाहेर पडत होतो, तेवढ्यात स्वामीजी जिना चढून वर आले. त्यांनी शर्ट, पॅन्ट, हाफ स्वेटर, गळ्यामध्ये मफलर आणि पायात स्पोर्ट शूज घातलेले होते. ते रूप आठवलं तरी आत्ता गंमत वाटते. पंकजांनी त्यांना माझी ओळख करून दिली. माझ्याकडे पाहून आमची खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे ते अत्यंत प्रसन्न असे हसले. हे त्यांचं रूप आतमध्ये कुठेतरी स्पर्शून गेलं, पण त्यांची खरी ओळख पटली. साधकांप्रती असणारं त्यांचं प्रेम, करुणा ही जाणवली ती 98 साली घडलेल्या एका प्रसंगाने. श्रीमद दासबोध उपासना केंद्राचा एक वर्धापन दिन उत्सव त्यावेळी साजरा झाला होता आणि आम्ही काही साधकांनी एका ओवीवर चिंतन प्रकट केलेलं होतं. ते झाल्यानंतर नमस्कार करताना स्वामीजींनी अत्यंत प्रेमाने, अत्यंत मायेने पाठीवरून गालावरून असा हात फिरवलेला होता. तो स्पर्श अजून सुद्धा जाणवतो आहे. तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा राहतो आहे. जन्मदाते आई वडील सुद्धा करणार नाहीत एवढं प्रेम आपल्याला स्वामीजींकडून लाभतं. या प्रसंगामुळेच मी खरं तर केंद्रामध्ये स्थिरावलो, त्यांच्या ठिकाणी श्रवणाला म्हणून यायला लागलो. खरंच सद्गुरूंचं हे एक मिशनच असतं, जणू याकरताच त्यांनी अवतार घेतलेला आहे. कोणीही कशाही परिस्थितीमधून त्यांच्याकडे येवो, त्यांना त्या परिस्थितीशी काही घेणं देणं नसतं, त्यांना त्याच्या मनस्थितीशी कर्तव्य असतं. आपण म्हणत असतो ना की आज मूड ऑफ आहे, हा काय प्रकार आहे हेच त्यांना माहिती नसते, याची त्यांना कल्पनाच नसते. सद्गुरू बाहेरच्या परिस्थितीमध्ये बदल घडवण्याच्या ऐवजी आपल्या अंतरंगात बदल घडवण्यासाठी प्रयत्नरत असतात, कटिबद्ध असतात, आणि यासाठी त्यांचं उपकरण, इन्स्ट्रुमेंट असतं ते प्रेमाचं. या प्रेमाच्या जोरावरच जणू ते आपल्याला जिंकून घेतात, आपल्या आत खोल असा प्रवेश करतात. हा प्रवेश जेवढा अधिक खोलवर होईल तेवढा आपल्यामध्ये बदल लवकर होतो, पण हा बदल होतो हे मात्र नक्की. सध्या खूप पाऊस पडतो आहे, बऱ्याच वर्षांनी आपण हा अनुभव घेतो आहोत. दिवसभर सरी पडत असतात, सगळीकडे वातावरण वेगळंच झालेलं असतं. पूर्वी असं वाटायचं की काय दिवसभर रिपरिप रिपरिप चाललेली आहे, सगळीकडे नुसता चिकचिकाट झालेला आहे. पण स्वामीजींनी एका प्रवचनामध्ये सांगितलं, वर्षांतम न निंदेत तद व्रतम. पावसाची अशी निंदा करू नये, हे एक व्रत आहे असं उपनिषद आपल्याला सांगतं. आणि खरंच तेव्हापासनं हे असे विचार येणं जवळजवळ बंदच झालं, कधीतरी असा विचार आला तरी सुद्धा स्वामीजींचं लगेच त्या प्रवचनातलं ते वाक्य आठवतं आणि तो विचार लगेच दूर होऊन जातो. बोलण्यासारखे चालणे स्वये करूनी बोलणे तयाची वचने प्रमाणे मानिती जगी. खरोखरच यामुळेच स्वामीजींचं बोलणं अगदी आतमध्ये जाऊन ठसतं. एखादं लहान मूल जसं आईच्या मागोमाग तिच्याच पावलांचा मागोवा घेत चालत असतं त्याला हा पूर्ण विश्वास असतो की आपल्या आईचं आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे. आपण जर खूप मागे पडलो तर आपली आई आपल्याकरता थांबणार आहे, प्रसंगी आपल्याला उचलून कडेवर देखील घेणार आहे आणि आपण आपल्या मुक्कामाला पोहोचणार आहोत. अशाच विश्वासाने स्वामीजींच्या पाऊलखुणां बरहुकूम वाटचाल करणारे आपल्यातलेच एक साधक म्हणजे सद्भक्त श्रीयुत संतोष देशमाने. ते आता स्वामीजींबद्दलचे आपले भाव व्यक्त करतील. ते COAP मधून मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहेत आणि टाटा मोटर्समध्ये ते उच्च पदावर काम करत असतात. 98 सालापासून ते केंद्रामध्ये येत आहेत. आपण आता ऐकूयात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरु वाचोनी त्राता त्रिभुवनी नाही हे पुराणी वेदी वाक्य. गोविंदाहुनीही वरिष्ठ आचार्य धरावे ते पाय त्यांचे आधी. संत श्री गुलाबराव महाराज आपल्या सद्गुरु माऊलींचे ज्ञानोबांचे स्तवन करीत आहेत तर ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंचे निवृत्तीनाथांचे स्तवन करताना म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळून आभुले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. सर्व संतांची आपल्या सद्गुरूंचे स्तवन करत असताना भावविभोर अशी अवस्था होताना दिसते. अशा या पवित्र पवित्रतम नात्याचा गुरु शिष्यांचा उत्सव आपण साजरा करीत आहोत. मला वाटते की कोणालाही हेवा वाटेल, अगदी देवादिकांनाही हेवा वाटेल असे भाग्य आपल्याला लाभले आहे. एक विलक्षण संतचरित्र आपल्यासमोर घडले, स्वामी माधवनाथांचे चरित्र. आणि असेच विलक्षण संतचरित्र आपल्यासमोर घडत आहे स्वामी मकरंदनाथांचे. परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे जरी मला देहाने दर्शन होऊ शकले नाही तरी केंद्रात सांगितल्या जाणाऱ्या स्मृतींमधून ग्रंथांमधून तो काळ आणि त्यांचे दिव्य जीवन यांचे दर्शन घडले. त्यांनी निर्माण केलेल्या या साधक विश्वामध्ये कुटुंबामध्ये परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या कृपेमुळे मला प्रवेश मिळाला हे माझे खूप मोठे भाग्य आहे. वयाच्या 25 पर्यंत अध्यात्म परमार्थ याचा माझा काही विशेष संबंध नव्हता. रोज स्नान केल्यानंतर अथर्वशीर्ष आणि मारुती स्तोत्र तेवढे म्हणत असे. इंजिनिअरिंगला असताना आमच्या वर्गात एक हुशार मुलगा होता. त्याच्या वहीच्या पहिल्या पानावर लिहिलेले असे, नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. मला वाटले की कुठल्या तरी देवाचा बहुतेक विष्णूंचा मंत्र आहे. तो पाठ करून मी रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट केला. मुळीच कल्पना नव्हती की हे भगवान श्रीधर स्वामी महाराजांचे स्तवन आहे. 1992 साली गणपतीपुळ्याला गेलो होतो. येताना पावसला थांबलो. तेथील व्यवस्थापकांनी सांगितले की ओम राम कृष्ण हरी हा स्वामी स्वरूपानंदांचा मंत्र जप आहे, तरी येथे बसून आपण तो एक माळ जप करावा. तसे केले, चांगले वाटले. दुसऱ्या दिवसापासून हाही मंत्र रोजच्या प्रार्थनेत समाविष्ट केला. 3 वेळा म्हणत असे. पुढे 1997 साली माझी बहीण गणपतीपुळ्याला गेली होती. तिने येताना पावस होऊन स्वामी स्वरूपानंदांचा प्रसन्न असा फोटो माझ्यासाठी आणला. मलाही तो खूप आवडला आणि तो बाकी देवघरातील फोटोंबरोबर पूजेसाठी ठेवला. मला तोपर्यंत स्वामीजी आणि त्यांचे चरित्र याविषयी काहीच माहिती नव्हती. अशा प्रकारे रोजचे स्तोत्रपठण आणि मंत्रोच्चारण एवढीच माझी पुंजी. 1997 अखेरीस ऑफिसमधील एक सहकारी सद्भक्त शेवाळे हे मला ज्ञानेश्वरी प्रवचनास या असा आग्रह करू लागले. खूप वेळा आग्रह केल्यामुळे त्यांना नकार देवविना म्हणून त्यांच्याबरोबर एक दिवस जायचे ठरवले. कोण प्रवचन करते, कोणता संप्रदाय, याची काहीच चौकशी केली नाही. केवळ त्यांचे मन राखायचे म्हणून गेलो. मॉडेल कॉलनीमधील छाबरिया स्कूलमधील एका वर्गात गेलो. प्रवचन चालू होते, जाऊन बसलो आणि समोर लक्ष गेले. तीन तसबिरी तिथे ठेवलेल्या होत्या. त्यातील एक होती स्वामी स्वरूपानंदाची. अनिरुद्धदादांचे आणि सुनीलदादांचे निरूपण झाले आणि सुगंध देसाईंनी नाम सांगण्यास सुरुवात केली. ओम रामकृष्ण हरी. मला खूप आश्चर्य वाटले. त्यानंतर अर्थातच मला प्रवचनाला या अशा आग्रहाची गरजच पडली नाही. एका ओढीने येतच गेलो. या प्रवचनांमधून स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ यांच्या चरित्राविषयी कळू लागले. त्यांनी नुकताच देह ठेवला आणि आता ते कार्य परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ पुढे चालवित आहेत असे कळले. 2 महिन्यांनंतर स्वामीजी एकदा मॉडेल कॉलनी केंद्रात सकाळी ध्यानाकरता आले होते. एवढे तरुण आणि आपल्यासारखीच राहणी असलेले स्वामी पाहून विस्मय वाटला. पाऊण तास ध्यान झाले. मला मात्र बसणे जड गेले. चुळबुळ करीत होतो. ओंकार झाला. मी डोळे उघडून समोर बसलेल्या स्वामीजींकडे पाहू लागलो. ते अजूनही ध्यानातच होते. ध्यान विसर्जित करून देहभावनेवर येण्यासाठी त्यांना काही वेळ लागला. डोळे उघडून अत्यंत करुणामयी प्रेममयी दृष्टीने ते सर्वांकडे पाहू लागले. अत्यंत हळूवार आवाजात ते हरी हरी स्वामीजी स्वामीजी असे म्हणत होते. ते ज्या पद्धतीने सर्वांवरून दृष्टी फिरवत होते ते मला अत्यंत दैवी असे भासले आणि याच दृष्टीने माझा ठाव घेतला. एके दिवशी सुनीलदादांनी विचारले, तुम्हाला स्वामीजींकडून अनुग्रह हवा आहे का? मी तत्काळ हो म्हणालो. 2 आठवड्यांनी येणाऱ्या गुरुवारी स्वामीजी अनुग्रह देतील असे कळले. गुरुवार 30 एप्रिल 1998. सकाळी दिलेल्या वेळेप्रमाणे 8:30 वाजता स्वामीजींच्या घरी गेलो. स्वामीजींचं घर म्हणजे काहीतरी वेगळे असेल अशी कल्पना होती, पण आपल्यासारखा साधा फ्लॅट पाहून आश्चर्य वाटले. आम्ही 5 जण अनुग्रहासाठी आलेलो होतो. स्वामीजींनी खूप प्रेमळपणे सर्वांची विचारपूस केली. आत्यंतिक आदरभावाने त्यांनी आपला नाथसंप्रदाय आणि आपली सांप्रदायिक ध्यानसाधना याविषयी माहिती सांगितली. सोहमचे श्वास कसे घ्यायचे आणि ध्यान कसे करायचे ते सांगितले. थोडा वेळ ध्यानात बसण्यास सांगितले. डोळे मिटलेले असताना स्वामीजींचा आज्ञाचक्राच्या ठिकाणी स्पर्श झाला. त्यानंतरचा ध्यानाचा वेळ मला काही होते आहे का यासंबंधी विचार करण्यातच गेला. थोड्या वेळेने ध्यान विसर्जित करायला सांगितल्यावर मी डोळे उघडले. माझ्याबरोबर आलेल्या एक भगिनी अजूनही ध्यानातच होत्या. दुसऱ्या भगिनींचे भाव उत्कट झाले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. स्वामीजी मोठ्या कौतुकाने सर्वांकडे पाहत होते. ते पुढे म्हणाले, अनुग्रह ही सुरुवात आहे. स्वामी स्वरूपानंदांना जेव्हा स्वामी गणेशनाथांचा अनुग्रह झाला होता तेव्हा ते म्हणाले, दुधाला विरजण लावले आहे. ते आता दूध राहिले नाही, पण दही व्हायला वेळ लागणारच. म्हणून दीर्घकाळ कट्टाने ही साधना करावयास हवी. सुरुवातीच्या काळात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचे जबरदस्त आकर्षण होते. त्यांचे बोलणे वागणे चालणे यांच्याकडेच आकृष्ट होत होतो. ते दर्शित करीत असलेल्या बोधाची गोष्ट दूरच होती. आई बाळाला चांदोबा दाखवित असते, परंतु बाळाला आईचेच इतके आकर्षण असते की ते चंद्राकडे न बघता आईच्या बोटाकडेच बघत राहते, अशी काहीशी माझी अवस्था होत होती. हळूहळू त्यांच्या ठिकाणी असलेले गुण प्रत्यास होऊ लागले. सर्वात प्रथम भावला तो त्यांचा साधेपणा आणि वागण्यातील सहजता. नवीनच केंद्रात येऊ लागलो होतो. बहिणीचे लग्न ठरले तेव्हा तिला घेऊन स्वामीजींकडे पत्रिका देण्यासाठी गेलो. त्यांनी अत्यंत आपुलकीने विचारपूस केली, प्रसाद दिला आणि निरोप देण्यासाठी बाहेर पायऱ्यांपर्यंत आले. अगदी घरच्या माणसाला निरोप देतात तसा त्यांनी दिला. जसजसा त्यांचा सहवास वाढू लागला तसे वाटू लागले की अमानित्वम अदंबित्वम अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह ही ज्ञानलक्षणे समजावून घ्यायची असतील तर स्वामीजींना पाहावे. स्थितप्रज्ञ जीवनमुक्त कसा असतो तर स्वामीजी समोर आहेत. स्वामीजींकडून श्रवण होऊ लागले, परंतु ते बुद्धीच्या पातळीवर ऐकत होतो, लक्षात ठेवत होतो. परंतु प्रकृती अहंकारी आणि विकारी असल्याने सद्गुरूंचा उपदेश आज झिरपत नव्हता. साधकांची निरूपणे ऐकताना मनातल्या मनात त्याचे विश्लेषण करीत असे. कुणाचे निरूपण चांगले झाले आवडले तरी कौतुक करत नसे, कारण मनात खोलवर मत्सर दडलेला होता. साधना करीत असे, परंतु अंतःकरण तरल नसल्याने त्यातील गोडी संवेग वाढत नव्हता. एकच गोष्ट चांगली होती, ती म्हणजे स्वामीजींबद्दल वाटणारे जबरदस्त आकर्षण. या काळात स्वामीजींकडे मनातल्या मनात व्यावहारिक यशाकरता आशीर्वाद मागत असे. अप्रायझल होणार असेल तेव्हा, संसारातील अडीअडचणींच्या वेळी मनासारखे होऊ दे असे मागत असे. मनात अधिक भरभराटीची आस होती. परंतु जसजसे स्वामीजींकडून अधिकाधिक श्रवण होऊ लागले, तशी स्वामीजींची जादू काम करू लागली. माझेच अवगुण मला लखलखीत दिसू लागले. मूर्ख लक्षणे, अज्ञान लक्षणे ऐकताना स्वतःशी ताडून पाहत होतो आणि लक्षात येऊ लागले की मामला मोठा कठीण आहे. मग स्वामीजींची प्रार्थना करू लागलो, माझे अवगुण दूर होऊ दे. स्वामीजींच्या विलक्षण प्रेमामुळे स्वतःची प्रकृती बदलण्याकरता थोडे थोडे प्रयत्न करू लागलो. स्वामीजी कळवळून सांगत आहेत ते आपल्या कल्याणाचे आहे आणि आपण त्याकरता बदलले पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले. आणि कालांतराने मला माझ्यातील बदल जाणवू लागले. कोणाचे ध्यान चांगले लागलेले पाहिले तर आनंद वाटू लागला. साधना आणि सेवा या दोन्हीमध्ये प्रगती साधलेल्या साधकांविषयी आदरभाव वाटू लागला. सेवेविषयी आवड निर्माण झाली आणि महत्वाचे म्हणजे ध्यानाविषयी गोडी वाटू लागली. साधनेनंतर शांतीचा प्रत्यय येऊ लागला. स्वामीजींनी जसे प्रेम दिले तसे संकटांशी विपरीत प्रसंगाशी सामना करण्याकरता शक्ती आणि धैर्य दिले. यासंबंधी माझा एक अनुभव सांगतो. माझ्या लहान मुलाला जन्माच्या वेळी काही कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे आयसीयूमध्ये ऍडमिट केले होते. एक दोन दिवसात त्याच्या प्रकृतीची गुंतागुंत आणखी वाढली. फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईड साठल्यामुळे त्याला ऑक्सिजन लावला होता. हालचाल पूर्णपणे मंदावली होती आणि तो बेशुद्ध होता. त्याला मेंदूचा MRI करण्यासाठी नेण्यात आले. त्यावेळी पत्नी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. मुलाच्या तब्येतीतील सिरियसनेस घरी सांगितलेला नव्हता. MRI करताना त्याच्याबरोबर एकटाच मशीनच्या बाजूला उभा होतो. भूतकाळ माझ्यासमोर उभा राहिला. मोठ्या मुलाच्या वेळी अशाच कॉम्प्लिकेशन्सला आम्हाला सामोरे जावे लागले होते. त्याच्या त्या आजाराचा पुढील आयुष्यावर झालेला परिणाम, आम्हाला सर्वांना भोगावे लागलेले दुःख सारे समोर आले आणि पुन्हा एकदा आपण त्याच समस्यांमधून जात आहोत हे पाहून अवसान गळू लागले. स्वामीजींची खूप आठवण येत होती. मनाला खूप समजावत होतो, पण जणू या संकटाशी सामना करण्याची माझी शक्ती संपली होती. तेव्हा स्वामीजींची कळवळून प्रार्थना केली आणि म्हणालो, आता मला हे सुचवत नाही, तुम्ही शक्ती द्या. त्यानंतर थोड्या वेळाकरता घरी आलो होतो. स्वामीजींचे गीता दर्शन हॉस्पिटलमध्ये वाचण्यासाठी घेतले. हॉस्पिटलमध्ये बसून मी ते वाचू लागलो आणि मला वाटले जणू काही स्वामीजीच मला समजावून सांगत आहेत, माझ्याशी हितगुज करीत आहेत. एखादी जादूची कांडी फिरवावी तसा माझ्या अंतकरणात पालट होऊ लागला. एखाद्या औषधाप्रमाणे गीता दर्शन काम करू लागले. थोडे वाचन झाल्यानंतर वरच्या मजल्यावरील लॉबीमध्ये खुर्चीवर ध्यानासाठी बसलो. तेथे फारशी वर्दळ नव्हती. नेहमीपेक्षा खूपच चांगले ध्यान लागून शांत वाटू लागले. स्वामीजींचा सहवास जाणवत होता आणि नंतरचे 8-10 दिवस मी शांतपणे या प्रसंगाला तोंड देऊन स्वामीकृपेने त्यातून बाहेर आलो. स्वामीजींच्या आंतरिक सहवासामुळेच हे शक्य झाले असे मला वाटते. सद्गुरू आपल्या हृदयस्थ राहून आपल्याला कसे सांभाळतात, किती आतल्या स्तरावर कार्य करत असतात याची प्रचिती मला या निमित्ताने आली. या प्रसंगानंतर काही दिवसांनी सत्संगाला गेलो असताना एक प्रश्न आला होता. सद्गुरू संकट समयी आपल्या शिष्यांच्या मदतीसाठी धावून जातात का? प्रश्न अर्थातच प्रापंचिक संकटांशी निगडीत होता. स्वामीजी काहीसे गंभीर होत म्हणाले, आपल्याला काय वाटते की आपण संकटात नाही आहोत असे समजता का? आपली देहबुद्धी जात नाही हे आपल्याला संकटासारखे वाटत नाही का? आपले अनुसंधान टिकत नसेल तर आपल्याला संकटासारखे वाटत नाही का? आपले ध्यान जर चांगले लागत नसेल तर आपल्याला संकट वाटत नाही का? लक्षात घ्या, आपण संकटातच सापडलेलो आहोत. त्यासाठी सद्गुरूंची प्रार्थना जरूर करावी. त्यांच्या कृपेनेच यासारख्या संकटातून आपण बाहेर येऊ शकू. हे उत्तर ऐकल्यानंतर प्रापंचिक संकटांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला व संत संसाराकडे कशा दृष्टीने पाहतात याचे प्रत्यंतर आले. मागच्याच महिन्यातला एक प्रसंग. भुगावला झाडांना खत घालण्याचे काम होते. गणेश परूम येथून निघायचे होते म्हणून सकाळी तिथे गेलो. एकेका कारमधून 4-5 जण असे मिळून जाणार होतो. मंडळी जमा होत होती. स्वामीजी खाली आले. बोलता बोलता माझ्यापाशी येऊन म्हणाले, पाऊस आहे, बेताने काम करा, पाऊस वाढला तर आज जाऊन ध्यानाला बसा. त्यांनी खूप प्रेमाने सांगितले. स्वामीजी शेवटची कार निघेपर्यंत थांबून होते. जसे लहान मुलांना आई स्कूल बसला सोडायला येते आणि बसमध्ये मुले चढल्यानंतर बस निघाल्यानंतरच आई परत जाते तसे मला वाटले. हेच प्रेम मधुरताईंकडूनही आपल्याला मिळत आहे. स्वामीजींच्या या दैवी कार्यामध्ये त्यांची तितकीच तोलामोलाची साथ आहे. अत्यंत निगर्वी सरळ साधा स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य. संतांची पत्नी होणे हे एक व्रतच आहे, परंतु आनंदाने त्यांनी हे व्रत स्वीकारले आणि सांभाळले. स्वामीजींच्या संपूर्ण वाटचालीमध्ये त्यांनी स्वतःचा रोल, स्वतःचा सहभाग अत्यंत पूरक असा ठेवला. एखाद्या अर्धांगिनीने संसारामध्ये अशी भूमिका स्वीकारणे किती कठीण आणि दुर्लभ आहे हे आपण सर्व जाणतोच. नुकत्याच झालेल्या एका युवास्नेह कार्यक्रमामध्ये स्वामीजींनी त्यांची एक छोटीशी मुलाखत घेतली तेव्हा त्यांची उत्तरे ऐकताना त्यांच्या सरळ साध्या स्वभावाचा पुन्हा प्रत्यय आला. स्वामीजींविषयी त्यांच्या ठिकाणी असलेल्या उत्कट गुरुभावाचे प्रत्यंतर आले. आपल्या सर्वांनाच मनापासून वाटत असते की आपले स्वामीजी आपल्यावर प्रसन्न असावेत. मध्यंतरी एका सत्संगामध्ये प्रश्न आला होता, सद्गुरु प्रसन्न होण्यासाठी काय करावे. स्वामीजींनी या प्रश्नाला दिलेले उत्तर म्हणजे एक गुरुकुली आहे असं वाटतं. स्वामीजी म्हणाले, सद्गुरु प्रसन्न होतात ते त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम केल्याने, त्यांना आपले मानल्याने, त्यांना सर्वस्व अर्पण केल्यानंतर, सहज भावाने श्रद्धा ठेवल्यानंतर. लहान मुलाला सहज भावात राहून साधना केल्यावर आईला प्रसन्न करून घेण्यासाठी लहान मुलाला काय करावे लागते तेच. ते विश्वास ठेवून असते, अवलंबून असते. त्याच्या सगळ्या विचारांमध्ये आईची ओढ भरून राहिलेली असते. कशाही प्रकारे त्याला आईचे स्मरण असते. प्रेम हे रेसिप्रोकल आहे, आपण जितके करू तितके मिळते. लहान मुलाला आईचा ध्यास असतो, तसा सद्गुरूंचा ध्यास लागला तर त्यांना आपला ध्यास लागल्याखेरीज राहणार नाही. आपल्या विचारांमध्ये सद्गुरू जर ओतप्रत भरून राहिलेले असतील तर सद्गुरूंच्या विचारांमध्येही आपल्याला स्थान असेल. हे सारे अमर्यादित काळ अनकंडिशनल करता आले पाहिजे. स्वामीजी पुढे म्हणाले, मी एवढेच केले. स्वतःसाठी त्यांचा वेगळा असा वेळ कधीच मागितला नाही. त्यांचे प्रवचन ऐकत असताना ते माझ्या एकट्याशी बोलत आहेत अशा भावाने ऐकत असे. साधना श्रवण ही तुमची सहज जीवनशैली होऊन जावी आणि आपण त्यात काही करत आहोत असा भाव नसावा. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता, जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करुनी. सद्गुरूंची प्रसन्नता जर प्रत्ययास आली तर साधकाची अप्रतिम प्रगती होते. सद्गुरूंची प्रसन्नता सर्वत्र सम असते, परंतु ती अनुभवाला येण्यासाठी आपल्याला निरागस असले पाहिजे. स्वामीजींच्या या उत्तरातील शब्दनशब्द साधकासाठी बहुमोल आहे. यात स्वामीजींनी स्वतः काय केले हे सांगितले आणि आपल्याकडून काय अपेक्षित आहे तेही आले. स्वामीजी, आपण तर सर्वांचीच माऊली आहात, परंतु आमच्या अंगी बालकभाव येऊ देत, त्याची निराकसदा येऊ देत, अहंकार शून्यता येऊ देत, आपल्याला अपेक्षित असलेले निष्काम प्रेम आमच्यामध्ये उत्पन्न होऊ देत, हीच आजच्या परमपावन दिवशी आपल्या चरणांशी प्रार्थना. हरिओम.
सद्भक्त श्रीयुत संतोष देशमाने यांचे स्वामीजींबद्दलचे भाव कसे आहेत हे आपल्या लक्षात आलं. नित्य केंद्रामध्ये येऊन स्वामीजींकडून नियमित श्रवण घडल्यानंतर साधकामध्ये कसा बदल घडून येतो, त्याच्या आचारांना विचारांना कसं एक वेगळं वळण मिळतं हे त्यांच्या या सद्गुरू स्तवनावरून आपल्या लक्षात आलेलं आहे. पूजनीय स्वामी माधवनाथ काय किंवा स्वामीजी काय यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी त्याच त्याच साधकांसमोर आपले विचार प्रसृत केले, त्याच त्याच साधकांना उपदेश केला. पूजनीय स्वामी माधवनाथ म्हणायचे की दोघा साधकांनी एकाच वेळेला अनुग्रह घेतलेला आहे आणि त्यातल्या एका साधकाला नियमित श्रवणाचा लाभ घडतो आहे आणि दुसरा साधक कधीतरी श्रवणासाठी म्हणून येतो आहे. तर काही वर्षांनी या दोघांच्या जीवनामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला दिसतो. श्रवणाचं महत्व हे याच्यावरून अधोरेखित होतं. श्रवणाचं हे महत्व ओळखूनच आपण मंडळातर्फे स्वामीजींच्या प्रवचनांच्या सीडीज प्रकाशित करत असतो. आज सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये मंडळातर्फे सीडींचा एक संच सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. सुनीलदादांचा मृदू स्वभाव, साधनेतला संवेग, अभ्यासू वृत्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामीजींप्रती असणारे त्यांचे उत्कट भाव याचा आपल्या सर्वांना परिचय आहेच. स्वामी माधवनाथांच्या कार्यात, स्वामी मकरंदनाथांच्या निकटवर्ती सुहृदांमध्ये सुनीलदादा प्रामुख्याने आहेत. मी सुनीलदादांना अशी विनंती करतो की त्यांनी या सीडीच्या संचाचं प्रकाशन करावं आणि त्याबरोबरच त्यानंतर आपलं मनोगतही व्यक्त करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने स्वामी मकरंदनाथांच्या सत्संग आणि स्थितप्रज्ञ दर्शन या सीडींच्या एकत्रित संचाचं विमोचन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. अतिशय प्रसन्न अशी भावमुद्रा असलेलं सीडीचं कव्हर असलेली या सीडी म्हणजे मला वाटतं की या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला सद्गुरु प्रसादच मिळाला आहे. चांगदेव पासिष्ठीच्या उपसंहारामध्ये ज्ञानोबा असं म्हणतात की श्री गुरु निवृत्ती राजांनी आपल्याला हे स्वानुभव रसाळ खाजं दिलेलं आहे. खाजं याचा अर्थ खाद्य, स्वानुभवाने रसयुक्त असलेलं असलेला हा प्रसाद जणू आपल्याला या सीडींच्या रूपाने मिळालेला आहे. आणि मला भाग्य या गोष्टीचं असं वाटतं की ऑफिसच्या वेळेनुसार मला या कार्यक्रमांना, सत्संगाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा देखील ही अडचण असण्याची शक्यता आहे. परगावी असलेले साधक त्यांना देखील आता ऑडिओ ब्रॉडकास्टिंग आहे, तरी देखील आपल्याला जेव्हा अत्यंत श्रवणाविषयी उत्कटता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल तेव्हा आपण हे ऐकू शकतो. स्वामीजींचा आवाज देखील कानावर पडला तरी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. मागे आपल्याला आठवत असेल की आकाशवाणीवर स्वामीजींचे एक सिरीज अशी ते बोलत असले झालेली होती आकाशवाणीचं जे होते ते त्यांना स्वामीजींचा आवाज एकदम भावून गेला. ते म्हणले यांच्या आवाजात आपल्याला हरिपाठावर मला वाटतं तेव्हा झालेलं होतं. या सीडी सत्संग जे 2011 मध्ये जे सत्संग झाले त्या दोन सीडी याच्यामध्ये आहेत. 2 वर्षापूर्वीचं आहे पण हे जे संकलन जे करावं लागतं विशेषतः सत्संगाच्या सीडीचं हे खूप तसं अवघड असतं. नेमके त्याच्यातले प्रश्न बाकीचा भाग वगळून नेमके त्याच्यातले प्रश्न एकत्र करून त्याप्रमाणे ती सीडी एकत्र करणं हे जे अत्यंत अवघड असं काम ज्यांनी केलं त्यांच्या हातून ही मोठी गुरुसेवा यामुळे घडलेली आहे. माझ्याकडे 3-4 दिवसापूर्वी या सीडींचा संच माझ्या हातामध्ये आला आणि थोडं थोडं मी ऐकत गेलो. हल्लीच्या टेक्नॉलॉजीमुळे आपण मधलं मधलं असं ऐकू शकतो त्यामुळे तसं मी ऐकत गेलो. पहिल्या सीडीचं सुरुवात झाली ते मी ऐकलं तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे 3 अभंग आधी होऊन गेलेले होते. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा सेवितो हा रस वाटितो आणिका घ्यारे होऊ नका रानभरी पडून राहीन तये ठाई उगाच संतांची ये पायी न वगे न करी काही असे ते अभंग. आणि त्या अभंगांनी स्वामीजींची झालेली भावोत्कट अशी अवस्था आणि त्याच्यामध्ये सत्संगातले प्रश्न वाहून गेले. प्रश्न त्यांच्याजवळ होते पण ते म्हणले आता हे प्रश्न या जो भाव निर्माण झालेला आहे त्याच्याशी हे प्रश्न आता घेण्यामध्ये अर्थ नाही, या भावामध्येच राहिलं पाहिजे. आणि त्यांनी पूर्ण भक्तीमध्ये ते जणू वाहून गेले. तुकाराम महाराजांच्या भक्तीमध्ये ते जणू त्या पहिला सत्संग जो याच्यामधला आहे या पहिल्या सीडीमधला त्याच्यामध्ये ते वाहून गेलेले दिसतात. दुसऱ्या सीडीची सुरुवात देखील अशीच आहे. दुसऱ्या सीडीमध्ये स्वामीजींच्या प्रत्यक्ष आवाजामध्ये त्यांनी आनंदू रे आजी आनंदू रे हे भजन सांगितलेलं आहे. असे अनेक या सीडींमध्ये असे भावोत्कट असे प्रसंग आहेत. आपल्याला त्यांच्याकडून विठ्ठल भक्तीचे अभंग ऐकायला नेहमीच आवडतं. जेव्हा पंढरपूरला आपण जातो तेव्हा विठ्ठलपर अभंग ते म्हणून दाखवतात आणि जणू विठ्ठलाच्या दर्शनाची कशा तऱ्हेने भावदर्शन घ्यायचं याची ती तयारी आपल्याकडून करून घेतात. या सीडीमध्ये जे 16व्या क्रमांकाचं पहिल्या सीडीमध्ये 16व्या क्रमांकाचा जो सत्संग आहे त्या सत्संगामध्ये पूर्ण त्यांनी संतांचे विठ्ठल भक्तीपर अभंगच म्हटलेले आहेत, वाचलेले आहेत आणि प्रेमाने गायलेले देखील आहेत. सद्गुरूंचं वर्णन नाथ महाराज शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू असं करतात. तंतोतंत हे वर्णन स्वामीजींना स्वामी मकरंदनाथांना ही सत्संगाच्या सीडी ऐकत असताना आपल्याला लागू पडलेलं आढळून येतं. विचारलेले प्रश्न आणि त्याची निस्संदिग्ध दिलेली उत्तरं, शास्त्राच्या आधारे दिलेली उत्तरं, कुठलीही भीडभाड त्यांनी उत्तर देताना बाळगलेली नाही. पण अंतकरण देखील दुखवलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तीक्ष्ण उत्तरे घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण आहेत. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की तोडावया संदेह हो, तीख जैसे काल हो. परी श्राव्यत्वे माधुर्य पायी घाली. असं कसं बोलणं असतं ते आपल्याला यामध्ये ऐकायला मिळेल. स्वामीजींना तार्किक प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. तार्किक प्रश्न विचारल्यावर थोडीशी प्रकट झालेली नापसंती त्यांच्या स्वरावरून लक्षात येते, पण तरी देखील त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. तर्काचं छेदन करणं हे त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. कशा तऱ्हेचे प्रश्न विचारावेत याचं देखील एक प्रशिक्षण आपल्याला याच्यातून मिळतं. साधनेविषयीचे प्रश्न त्यांना आवडतात. प्रांजळ केलेलं निवेदन आणि निवेदनानंतर विचारलेले साधनेविषयीचे प्रश्न हे त्यांना विशेष आवडतात आणि त्यांनी त्यांना दिलेली उत्तरामध्ये ते अतिशय वाहून जातात, अतिशय रंगून जातात. आणि ते रंगून असं करता जातात की ते स्वानुभवामध्ये साधनेमध्ये रंगलेले कसे आहेत ते आपल्याला लक्षात येतं. त्यांच्या साधनेमध्ये त्यांनी ज्या वापरलेल्या युक्त्या या प्रश्नांमधून आपल्याला मिळून जातात. दुसरी जी सीडी आहे स्थितप्रज्ञदर्शनाची ती अगदी ताजी ताजी असं मी म्हणेन. नुकतीच आपण ऐकलेली आहेत. जानेवारी 13 मध्ये स्थितप्रज्ञदर्शनावरचं शेवटचं प्रवचन स्वामीजींचं झालं. रविवारी सकाळी जी प्रवचनं त्यांची होतात त्याच्यामध्ये नवविध भक्ती भगवद्गीतेमध्ये कशी आलेली आहे याचे क्रॉस सेक्शन ते घेत आहेत. त्याच्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती जी सध्या चालू आहे त्याच्या अंतर्गत स्थितप्रज्ञ दर्शन स्थितप्रज्ञ लक्षणं त्यांनी जी घेतली त्याची दुसरी सीडी आहे. स्थितप्रज्ञ दर्शनावर जे महत्वाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये अग्रगण्य ग्रंथ म्हणजे विनोबांचं स्थितप्रज्ञ दर्शनावरची प्रवचनं. स्वामीजींनी त्या ग्रंथाचा आधार ठाई ठाई घेतलेला आपल्याला प्रवचनांमधून आढळतो, पण स्वतंत्र विचार त्यांचे निश्चित व्यक्त होतात. प्रत्येक प्रवचनामध्ये त्यांनी जी आठवण आपल्याला करून ठेवलेली आहे की आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा, आपलं देखील पाठ झालेला असेल की स्थितप्रज्ञ कसा असतो, तर सर्व कामना टाकून दिलेले असतात आणि आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा. प्रत्येक लक्षणाच्या शेवटी प्रवचनामध्ये स्वामीजींनी याची प्रकर्षाने आपल्याला आठवण करून दिलेली आहे. आपल्याच ठिकाणी आपण आनंद होणं, आनंदामध्ये रमणं, आणि हे कसं होणार, तर साधनेनीच होणार, ध्यान साधनेनीच होणार. त्याकरता ही जी स्थितप्रज्ञ दर्शनाची जी प्रवचनाची जी सीडी आहे हे दोन्ही आपल्याला एकत्र संच आपल्याला आज सवलतीमध्ये मिळणार आहे. म्हणजे 250 रुपयाचा संच आपल्याला 200 रुपयामध्ये मिळणार आहे. ही सवलत नाममात्र आहे. नाममात्र मी अशा करता म्हणतो की अशा करता आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही सीडी मिळते ही आपल्याला मुख्य सवलत आहे. त्यामुळे आपण सर्वजण ही सीडी या दोन्ही सीडींचा संच म्हणजे 3 सीडी 2 सत्संगाच्या आणि स्थितप्रज्ञ दर्शनची 1 सीडी असा संच आपण सर्वजण घेणारच आहोत. या आपल्या उत्सवाच्या नंतर जो सुट्टीचा काळ असतो तो आपल्याला विरहाचा काळ असतो. बऱ्याच जणांना हा विरहाचा काळ सहन देखील होत नाही. आपण जर या सीडी या काळामध्ये जर ऐकल्या तर तो सत्संग, समर्थ म्हणतात संत संग खंडू नये अंतर्यामी, अंतर्यामी खंडणार नाही. कसा तो खंडत नाही तर आपल्याला श्रवण स्वामीजींच्या मुखानी व आवाजामध्ये जर घडलं आणि त्याचं जर मनन चिंतन जर घडलं, मनन याचा अर्थ त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायला मिळणं, आचरण करण्याची आपल्याला बुद्धी आपली स्थिर होणं, अशा प्रकारचं जर झालं तर निश्चितच आपल्याला या सीडींच्या योगाने, मी सुरुवातीला म्हणलं तसं, सद्गुरूंनी आपल्याला स्वानुभव रसाळ खाजं जे दिलेलं आहे ते आपण त्याचा लाभ आपण निश्चित घेऊ. हरिओम.
या सीडीच्या संचाच्या निर्मितीमध्ये सद्भक्त श्रीयुत सुधीर रामदासी, सद्भक्त डॉक्टर साठे सर, सद्भक्त सौभाग्यवती उज्ज्वलाताई धारणे, सद्भक्त श्रीयुत अभिजित धोंडफळे, तसंच विजयश्री कॅसेट्सचे श्रीयुत वेद पाठक यांनी अत्यंत मोलाचा सहभाग, महत्वपूर्ण योगदान असं नोंदवलेलं आहे. आपण पुढची 4-5 मिनिटं आता पुन्हा प्रत्ययाचा आनंद लुटणार आहोत. या सीडीतल्या एका सीडीतला काही भाग आपण आता परत ऐकणार आहोत. स्थितप्रज्ञ लक्षण सांगत असताना साधकांच्या दृष्टीने त्यांचा कसा अभ्यास करता येईल, काय युक्त्या योजता येतील याबद्दल स्वामीजींनी त्यांच्या नेहमीच्या बहारदार शैलीत हे सांगितलेलं आहे. त्यातील काही भाग आता आपण 4-5 मिनिटं ऐकणार आहोत.
भगवंतांनी वापरला बुद्धी विरुद्ध भावना अशा प्रकारे साधारण विचार केला जातो. माझ्या ठिकाणी तेवढा भाव नाही असं व्यक्ती म्हणते, मी बुद्धिमान आहे किंवा मी बुद्धीनी समजून घेतो पण माझ्या ठिकाणी भावना नाही असं व्यक्ती म्हणते. भगवंत असं म्हणतात बुद्धी असेल तर भावना असलीच पाहिजे, तर मग बुद्धीच्या ठिकाणी काहीतरी कमतरता आहे असं तू समज, असा याच्यात अप्रत्यक्ष अर्थ आहे. याचा अर्थ तू बुद्धीचा अहंकार वाहतोस, मी बुद्धिमान आहे अशा प्रकारे मग बुद्धियुक्त अशी तुझी बुद्धी आहे असा भगवंतांचा अभिप्राय आहे. केवळ बुद्धी आणि माझी बुद्धी याच्यात फरक आहे. माझी बुद्धी याच्यामध्ये माझ्या प्रकृतीचा जोर बुद्धीवर येतो. जर मी संशयी असेल तर संशय बुद्धी, मी अविश्वासी असेल तर विश्वास न ठेवणारी बुद्धी, मी मत्सरी असेल, माझी प्रकृती मत्सरी असेल तर मत्सर बुद्धी, द्वेषी असेल तर द्वेष बुद्धी, अशी बुद्धी निष्पक्षपातीपणाने विचार करू शकत नाही. नुसती बुद्धी ही परमेश्वराच्या किंवा परमात्म्याच्या अतिशय जवळची समजली जाते. त्या बुद्धीतच परमात्म्याचा प्रकाश पडतो. असं असल्यामुळं स्थिर बुद्धी, त्याच्या पाठवात भावना ही यायलाच पाहिजे. जेव्हा स्थिर बुद्धी होते तेव्हा सर्वाभूती भगवत भाव, सर्वांच्या कल्याणाचा भाव, स्वार्थ भाव जवळजवळ जाणं, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी अशा प्रकारचा व्यापक आत्मभाव, या सर्व गोष्टी स्थिर बुद्धीच्या पाठोपाठ प्रवेश करतातच. म्हणून स्थिर बुद्धी ज्याची झालेली आहे त्यांच्या प्रार्थना देखील बघा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ही भावना आहे. स्थिर बुद्धीच्या नंतरच ती निर्माण होऊ शकते. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, ही जी प्रार्थना आहे, हे जे मागणं आहे, पसायदान आहे, ते स्थिर बुद्धीच्या पाठोपाठच येऊ शकतं. असं असल्यामुळं स्थिर बुद्धी आणि स्थिर बुद्धीच्याही पुढे जाऊन भावना जर निर्माण झाली तर त्या भावनेनी शांती आणि शांतीमुळे सुख, अशी परंपरा भगवंतांनी सांगितली. कामना त्याग आणि आत्म्यामध्ये संतुष्ट हे जे मूळ सूत्र आहे, या सूत्राला धरूनच सर्व
हा अत्यंत अनमोल असा ठेवा आहे. सुनीलांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हा आपल्या संग्रहात असायलाच हवा. त्यांनी जसं सांगितलं तसं याची मूळ किंमत रुपये 250 अशी आहे, परंतु आज या उत्सवाच्या निमित्ताने आपल्यासाठी हा रुपये 200 या दरामध्ये उपलब्ध होतो आहे. आपण याचा जरूर लाभ घ्यावा असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो. यानंतर आपण पूजनीय स्वामी माधवनाथांनी रचलेला एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त सौभाग्यवती सायली पानसे शेल्लीकेरी हा अभंग सादर करणार आहे. आपण अनेकदा तिच्याकडून अभंग ऐकत असतो. तिच्या स्वर साधनेचा आविष्कार 2 महिन्यापूर्वी जो पारायण सोहळा पार पडला त्यात आपण अनुभवलेला आहे. ती आता अभंग सेवा सादर करेल.
गुरु चरणी लोळे उपजीवन सारे होवो निया धालो, होवो निया धालो, गुरु नाम गाता गाता धन्य धन्य धालो। अहंकार गेला ता, अहंकार गेला ता, अवभृति न्हालो, गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो, गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो, गुरु नाम गाता गाता धन्य धन्य झालो।
खरोखरच सद्गुरूंचं नाम गाता गाता आपलंही जीवन धन्य होऊन जावो। एकदा पूजनीय स्वामी मकरंदनाथ म्हणाले होते की आंतरव्यक्ती घडणं हे महत्वाचं, सद्गुरूंच्या सहवासात असताना आपल्या वासना इच्छा या अत्यंत क्षीण झालेल्या असतात, तो त्यांच्या प्रभावाचा परिणाम असतो। आणि दीर्घकाळ जर आपल्याला सद्गुरूंचा सहवास लाभला तर आपल्या इच्छा जवळजवळ संपलेल्या आहेत, आपल्या कामना खूप कमी झालेल्या आहेत असं आपल्याला वाटायला लागतं। पण जोपर्यंत आपली आंतरव्यक्ती बदलत नाही तोपर्यंत आपण बदललो आहोत असं वाटणं हे वरवरचं असतं। सद्गुरूंच्या सहवासातून आपण बाजूला झालो की परत हे सर्व रजतमादी गुण वर उफाळून येतात। म्हणून सद्गुरूंच्या सहवासात जागरूकतेनं राहणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ते जे सांगतात त्याप्रमाणे आपलं आचरण घडायला लागतं, त्याचा आपल्या आंतरव्यक्तीवर परिणाम होतो आणि त्यातूनच आपलं जीवन घडायला सुरुवात होते। असा आंतरबाह्य बदल घडणं स्वामीजींना अपेक्षित आहे। असा बदल आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या प्रयत्नांनी आणि त्यांच्या कृपेने आशीर्वादाने याच जन्मामध्ये घडावा अशी आज आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूयात। यानंतर मी पूजनीय स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे।
अखंड मंडलाकारम व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ॐ बावीस तारखेला प्रत्यक्षात गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा झाली। आपण गुरु पौर्णिमेचा उत्सव त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या लगेचच्या रविवारी करत असतो, त्या तऱ्हेने आज आपण इथं सर्व एकत्र जमलेले आहोत। सद्गुरूंचं स्वरूप हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजम अव्ययम, अक्षर वर्णन करता येत नाही असं आनंद स्वरूप आणि अव्यय स्वरूप असे माझे सद्गुरु आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. श्रीमन निवृत्ती नाथे ती ख्यातम दैवतमाश्रये. मी अशा निवृत्तीनाथ या नावाने विख्यात असणाऱ्या दैवताच्या आश्रयाला आलेलो आहे असं अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरु हे स्वरूपानी निर्गुण असतात आणि नेहमीच सगुणहून आपल्या समोर आलेले असतात. हा सद्गुरूंचा विशेष. बोधाच्या अंगानी निर्गुणामध्ये रमलेले, निर्गुणाशी तदाकार झालेले आणि देहधारी व्यक्तीच्या दृष्टीने निर्गुणाची अडचण अशी की त्याला ओळखता येत नाही, पाहता येत नाही, ऐकता येत नाही, त्याची पूजा करता येत नाही. निर्गुणाशी एकरूपता अनुभवलेले सद्गुरु नेहमीच आपल्यासाठी सगुण असतात हा त्यांचा विशेष. खरं तर त्याकरता सद्गुरु आपल्याला अधिक प्रिय असतात कारण ते सगुण देखील असतात आपल्यासाठी. त्यांच्या सगुण असण्यामध्ये त्यांचा निर्गुणाचा बोध अनुस्यूत असतो असं असल्यामुळं आपल्याला त्यांच्या ठिकाणी देहाहंता, स्वार्थबुद्धी, मी माझं अशा प्रकारची वृत्ती या त्यांच्या ठिकाणी दिसेनाशा होतात. ज्याचा प्रत्यय आपल्याला सगळ्यांच्या ठिकाणी येतो जगतामध्ये, त्या प्रत्ययाच्या विरहित विपरीत असा निस्वार्थी देहरहित अशा भावनेमुळे शांत स्वरूप, आनंद स्वरूप असाच प्रत्यय सद्गुरूंचा आपल्याला येत असतो. त्या तऱ्हेने जर पाहायचं झालं तर सद्गुरू हे भूलोकींचे देव म्हणून आपल्या समोर असतात. आपल्याला दुसऱ्या कोणत्या देवांची कल्पना नाही. याचं कारण बाकीचे सगळे देव हे होऊन गेलेले आणि आपल्या तऱ्हेनी प्रतिमा देव म्हणून असतात. एकतर त्यांच्या मूर्ती तरी असतात किंवा फोटो तरी असतात, पण हे सगळे प्रतिमा देव ते देखील सगुणच, पण नीट पाहू गेलं तर निर्गुण, धातूचे अथवा पाषाणाचे अथवा कागदावर रेखाटलेले. त्यांच्या ठिकाणी सगुणाचा तसा लवलेश नसतो. सद्गुरु उपदेश करतात तो मात्र मुख्य देवाशी एकरूप होण्याचा उपदेश करतात. विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्त एकांत करीतो सद्गुरु जाणावा असं समर्थ म्हणतात. सद्गुरूंचं महात्म्य असं की सद्गुरू देवाशी म्हणजे आपल्या आत असणाऱ्या आपल्या स्वरूपाशी आपली ओळख घडवून आणतात. फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निज सार, तोची गुरु माहेर अनाथांचे, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्याचे अंतरी ज्ञान जागे तोची साधू. ते आपल्या आत असणाऱ्या आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला करून देतात. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नये. सद्गुरु स्वतः परमात्म स्वरूप झालेले तर असतातच असतात, पण ते आपल्याला कायम अल्प, अल्प शक्तिमान, अल्पमती अशा भूमिकेवर ठेवू इच्छित नाहीत. सद्गुरु आपल्याला त्यांच्या योग्यतेचे घडू इच्छितात हा त्यांचा विशेष. सद्गुरु आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात आणि सद्गुरूंचं देखील महात्म्य त्यांनी आपल्या स्वरूपाला जाणलेलं असतं हेच आहे. असं असल्यामुळं सद्गुरू शिष्याला एका पातळीवर घेऊन जाण्यासाठी, स्वतःच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी त्यांच्या जीवनभर धडपडत असतात, प्रयत्न करत असतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. समर्थ असं म्हणतात की साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सत शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू पाव विभवाचा. एवढ्या गोष्टी पाहिजेत, साधन अभ्यास पाहिजे, सद्गुरू पाहिजेत. सद्गुरू आहेत नमस्कार करण्यापुरते असं नसावं, शिष्यांनी साधन अभ्यास करत राहिला पाहिजे. तो नुसता शिष्य नाही तर सत्शिष्य असला पाहिजे. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य, अशा प्रकारचा सत्शिष्य तो असला पाहिजे. आणि शास्त्र विचार देखील त्याच्या ठिकाणी जागता असला पाहिजे. सद्गुरु विचार आणि शास्त्र विचार हे एकच असतात, तरी देखील शास्त्रांचा अभ्यास हा चित्तशुद्धी घडून येण्यासाठी कारण असतो. शास्त्रांच्या अभ्यासामध्ये जो रंगून जातो तो शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती हे एक आहे हे आपल्या साधनेनी नंतर समजून घेतो. त्याची कर्म उत्तम पाहिजेत, सत्कर्म सद्वासना पारू पाव विभवाचा, म्हणून त्याची कर्म देखील धड पाहिजेत. त्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या वासना आहेत त्या वासना देह संबंधित, त्याच्याऐवजी त्याच्या ठिकाणी असणाऱ्या वासना या दैवी गुणांनी युक्त अशा हव्यात. सदुपासना, सत्कर्म सत्क्रिया, स्वधर्म हे जे सत्कर्म आणि सद्वासना याच्या निरूपणाकरता पुढे समर्थांनी एवढे शब्द वापरले, तो सद उपासना करणारा पाहिजे, सत्कर्म करणारा पाहिजे, संतांच्या बरोबर राहणं, संतांचा सहवास करणं, हे सत्कर्म. योग आणि ज्ञान याचा अभ्यास करणं हे सत्कर्म. गुरुचरण उपासिता वैराग्येसी आणि इंद्रियांना नैसर्गिक आणि धर्म्य एवढाच वाव देऊन बाकी अतिरिक्त वासना वाढू न देता गुरूंची उपासना करणारा तो पाहिजे. याला ज्ञानेश्वर महाराज सत्कर्म असं म्हणतात. सत्संग आणि नित्य नेम निरंतर ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे. आपली जी इच्छा आहे याच जन्मामध्ये परमात्म प्राप्ती, त्याच्यासाठी किती गोष्टी एकत्रित आपल्या जीवनामध्ये आपल्याला आणायला पाहिजेत हे सांगितलेलं आहे. ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे. केवळ माझी इच्छा आहे म्हणून नाही एवढ्या सगळ्या गोष्टी मला एकत्र करायला लागतील, केवळ माझी भावना आहे म्हणून नव्हे या सगळ्या गोष्टी मला एकत्र करायला लागतील, माझ्या अंगी त्या बाणवायला लागतील, तरच विमळ ज्ञान त्याच्या ठिकाणी टिकतं. नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायासी, येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरूपाशी. आणि सद्गुरूंचं काम असं आहे की आपले जे शिष्य आहेत त्या शिष्यांच्या ठिकाणी या सगळ्या गुणांची जोपासना होईल असा प्रयत्न करावा. शिष्य तर एक रॉ मटेरियल म्हणून समोर आलेली व्यक्ती आहे, तिच्या ठिकाणी काही गोष्टी असतील काही गोष्टी नसतील, त्यामुळे शिष्याचा दोष याच्यात काही नाही. हे सगळं सद्गुरूंनी शिष्याच्या बाबत घडवावं असं समर्थ म्हणतात. येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरूपासी,
सद्गुरु पालटे अवगुणासी नाना यत्ने करुनी, ही सद्गुरूंची जबाबदारी आहे, हे सद्गुरूंचं कर्तव्य आहे. समर्थ एका ठिकाणी तर म्हणतात की शिष्यास न लविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे. म्हणून आजचा हा जो दिवस आहे, हा दिवस सद्गुरूंच्या पूजनाचा दिवस आहे. पण आजच्या दिवशी सद्गुरूंना देखील आपल्या कर्तव्याची आठवण ठेवावी लागते असा हा आजचा दिवस आहे. व्यक्ती म्हणून त्यांनी देखील आपल्या कर्तव्याचं चिंतन या योगाने करावं असा आजचा दिवस आहे. तसंच ते जे शिष्यांच्या बाबत करत असतात, करण्याचा प्रयत्न करत असतात, ते काय करण्याचा प्रयत्न करत असतात, आपली काय तयारी व्हायला पाहिजे हे शिष्यांनीही समजून घेण्याचा असा आजचा दिवस आहे, तरच हे पूजन सार्थकी आहे. मी दरवर्षी आपण पुण्यात राहणारेही साधक आहात आणि पुण्याच्या बाहेर अनेक ठिकाणाहून आपण इथं आलेले साधक आहात. पार नागपूरपासून ते गोव्यापर्यंत असे सगळे महाराष्ट्रातून आलेले साधक इथं आहेत. असं असल्यामुळं या सकाळच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये मी तुमच्याकडून गुरुपदिष्ट साधना करून घेत असतो. अशा करता की आपल्याला नक्की काय करायचं आहे याची एक उजळणी, सामुदायिक उजळणी या निमित्ताने आपल्या सगळ्यांची घडत असते. प्रारंभी सद्गुरू म्हणून माझं कर्तव्य आणि शिष्य म्हणून आपलं कर्तव्य याच्या संबंधी बोलणं झाल्यानंतर एक अनुषंगिक साधना आपण करणार आहोत. मी एक काव्य वाचून दाखवतो. या निमित्ताने मी एक काव्य केलं ही आपल्याला मी दिलेली भेट समजा. स्वामी स्वरूपानंदांनी जशी स्वरूप पत्र मंजुषा या ग्रंथामध्ये साधनेला अनुरूप अशी काव्य केली की जी काव्य समोर ठेवून साधना करता येते, तशा प्रकारचं एक काव्य मी पाहिली माझी डायरी सहज. तर दरवर्षी एवढं एकच काव्य मी करतो, म्हणजे या तऱ्हेचं. प्रत्येक वर्षी फक्त गुरुपौर्णिमेच्या वेळेलाच ते काव्य केल्याचं माझ्या इथं तारीख टाकलेली आहे. एरवी आपण काव्य करतो याचा विसरच पडलेला असतो. मी काव्य वाचून दाखवतो की ज्याच्या अनुरोधाने आपल्याला साधना करायची आहे. जीव मुळीच ब्रह्म असता, संग दोषे गुंतला पुरता, मी माझेपणे दुःख भोगिता आत्महिता विसरला. आपल्याला कसा संग दोष आहे, म्हणजे मी देह, मी मन, मी बुद्धी, माझी कर्म, माझ्या कर्मांची फळं मला मिळाली पाहिजेत, तीही सुखरूप मिळाली पाहिजेत, असा हा जो संग दोष आहे, तो संग दोष आणि मी आणि माझं या दोन भावना यामुळं खरं म्हणजे सुखाकरता प्रयत्न करणारे आपण नेहमीच दुःख पदरात पाडून घेताना दिसतो. याच्यावर थोडा वेळ आपण चिंतन सुरुवातीला करणार आहोत, साधारण 3 मिनिटं. यातून सुटण्या एकची साधन, श्री गुरुचरणी मन बुद्धी अर्पुन, श्री गुरुवाक्या प्रती श्रद्धा ठेवून सोहम स्मरण राखावे. या आत्महिताला विसरलेल्या या जीवस्थितीतून सुटण्यासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे सद्गुरूंच्या चरणी मन बुद्धी अर्पण करण्याचा भाव ठेवावा आणि जे गुरुवाक्य आहे
त्या गुरुवाक्याच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे तो परमात्माच मी याचं काही काळ स्मरण करावं. साधारण 5 मिनिटं आपण हे करणार आहोत. मी करून घेईन तुमच्याकडून. नित्य निरंतर परमात्मा मी, अद्वय सुख परमेश तसा मी, चिन्मय निर्भय शांती रूप मी, देह मन बुद्धी मी नाही, या चिंतनाचं स्वरूप असं असेल. ऐसे दृढतर असावे चिंतन, तेणे माया जातसे निरसून, परमात्म भावे चित्त रमून, धारणा ध्यान सुखे घडे. अशा प्रकारचं चिंतन झालं की ध्यानाला अत्यंत अनुरूप अशी अंतरस्थिती निर्माण होते आणि ध्यानाला बसावंसच वाटतं. आपोआप सोहमचे श्वास घेतले जातात. मन पवन मेळी सोहम ध्वनी, नाभी स्थानोनी चिद्गगनी, उफराट्या दृष्टी अंतर शोधुनी, ध्याता ध्यानी एकवटे. सोहमचे दीर्घ श्वास घेऊन मग आपण ध्यानाला बसणार आहोत. वृत्ती उठता साक्षित्वे निवारी, ध्यानामध्ये वृत्ती उठली साक्षित्वानी आपल्याला त्याचा त्याग करायचा आहे. वृत्तीचा त्याग झाल्यानंतर काही वेळ वृत्ती शून्य अशी स्थिती समोर राहील. ही वृत्ती शून्य स्थिती जर अति दीर्घ झाली तर त्याला निःशून्य ही संज्ञा आहे. अशी दीर्घ काळ वृत्ती शून्यता राहिल्यानंतर जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला आपण परमात्म स्वरूप आहोत असा आपोआप बोध होतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम्. वृत्ती उठता साक्षित्वे निवारी, शून्य निःशून्यता उरे अंबरी. अंबर म्हणजे हा भाग, मस्तक आकाश. महाशून्यतेची ब्रह्म निर्धारी, खूण अंतरी बाणतसे. मग जेथे पाहे तेथे एक, दिसे तद्रूपतेचे कौतुक. अशा प्रकारचं ध्यान मग 1-7 मिनिटं आपण करणार आहोत. खरं म्हणजे 1 तासाची ही साधना करायला पाहिजे, पण थोडा वेळ तरी आपण करू. मग ध्यानातून उठल्यानंतर मग जेथे पाहे तेथे एक, दिसे तद्रूपतेचे कौतुक, हरी अंतर्बाह्य व्यापक, जग निशंक हरी दिसे. अशा प्रकारची दृष्टी होणं अपेक्षित आहे. असो गुरुकृपेची ही करणी, निरंतर लाभो तुम्हा कारणी, मकरंदाची आशीर्वच वाणी, श्री गुरुचरणी प्रेम वसो. अशा प्रकारचं हे काव्य आहे. आपण डोळे मिटून सरळ ताठ बसायचं आहे. जीवो ब्रह्मैव नापरहा अशी खरं म्हणजे श्रुतीच आहे. जीव हा मुळातच ब्रह्मस्वरूप आहे. पण तो जीवदशेला या कारणाकरताच आला की मी परमात्म्यापासून वेगळा आहे, अल्प आहे, अशी भावना त्यांनी केली. त्याला लाभलेल्या शरीराला तो मी म्हणायला लागला. देह मन बुद्धीचा संगदोष त्याला निर्माण झाला. आपल्या आपल्या अनुभवाप्रमाणे आपल्या ठिकाणी जे मी पण आहे आपल्याला माहीत आहे, आणि जे माझं माझं अशी वृत्ती आहे आपल्याला माहीत आहे. त्यामुळं आपण कसे अडकलेले आहोत, ब्रह्मबोधामध्ये कसे येऊ शकत नाही. आपण या मी आणि माझं मुळे अनेक वेळेला कशी दुःख अनुभवलेली आहेत. आपल्या वैयक्तिक दुःखाची आठवण करून आपण चिंतन करा. मी 2 मिनिटं काही बोलणार नाही. माझं या वृत्तीमुळं कुटुंबामध्ये समाजामध्ये नोकरी उद्योग धंद्याच्या ठिकाणी नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये अनेकदा आपण दुःखात सापडलो अडचणीत सापडलो याच्यातून सुटण्यासाठी एकच उपाय तो म्हणजे तू देह नाहीस असं सांगणारे तू सच्चिदानंद आत्मा आहेस असं सांगणारे सद्गुरु त्यांना शरण जाणं आपण तो प्रसंग आठवा ज्या प्रसंगी प्रथम सद्गुरूंची भेट झाली आपण भारावून गेलो आपलं व्यक्तित्व आपण त्यांना अर्पण केलं आपल्याला अनुग्रह झाला ते चालते ज्ञानाचे बिंब तयांचे अवयव हे सुखाचे कोंब असे ते आपल्याला भासले जणू आनंदाची अंग आनंदाचे असे आपल्याला सद्गुरु दिसले त्यांच्यामुळे आपल्याला दिलासा प्राप्त झाला त्यांनी आपल्याला ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची खूण दाखवली ते म्हणाले की या देहाच्या मातीबद्दल काय खंत बाळगतोस मृत्तिकेची खंती काय करीतोसी कोण मी नेणसी काय आहे तू अविनाशी चैतन्यमय शांत प्रेम आनंद स्वरूप आत्मा आहेस तू देह मनबुद्धी नाहीस म्हण सोहम अस्मी असं सद्गुरु आपल्याला म्हणाले थोडा वेळ आपण आता तेच चिंतन करू की आपण नित्य स्वरूप आहोत अविनाशी आहोत जन्मरहित आहोत मृत्यूरहित आहोत आत्म्याखेरीज दुसरी कोणतीही वस्तू जगतामध्ये नाही आपण परमात्म्याशी एकरूप आहोत अद्वैत भावनेमुळं आपण निष्काम आहोत, निष्कपट आहोत, निर्भय आहोत, सुख स्वरूप आहोत। चैतन्य रूप, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप आहोत। परत एकदा चिंतन करा, तो परमात्माच मी आहे। मी अविनाशी नित्य स्वरूप आहे। मी जन्मरहित, मृत्युरहित, अद्वैत भावामध्ये, एकत्वाच्या भावामध्ये स्थित अद्वैत भावामुळे निर्भय, निष्काम, निष्कपट, सुखरूप द्वैतामध्ये भीती, अद्वैतामध्ये अभयता, चैतन्य रूप, शांत प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप। आपण देह मन बुद्धी नाही, मी आता जे बोललो ते आठवून एकदा चिंतनाचं आवर्तन करा। तुमच्यापाशी उत्कट चिंतन पाहिजे। या चिंतनामुळे आपण परमात्मा असा उत्कट भाव निर्माण होतो। तुम्ही ध्यानाकरता अति उत्सुक होता, सहज भावानी सोहमचे दीर्घ श्वास 4-5 आता घ्यायचे आहेत। मन पवन मेळी सोहम ध्वनी, नाभिस्थानोनी चित गगनी। नाभिस्थानापासून चिदाकाशापर्यंत मन आणि श्वास एकत्र करून सोहम भावानी दीर्घ मध्यमेतून 3-4 श्वास घ्यायचे आहेत। चिदाकाशात क्षण, 2 क्षण, 4 क्षण श्वास रोधून धरायचा आहे, तेव्हा परमात्म्याशी एकरूपता। घेतलेला सोहमचा श्वास पूर्ण केल्यावर सर्व जाणीव चिदाकाशात एकवटून थांबून राहायचं आहे. तुम्ही परमात्म स्वरूप आहात आणि साक्षीत्व धरून आहात. वृत्ती उठली की ताबडतोब सोडून द्यायची, वृत्तीचा त्याग करायचा. कुठलीही वृत्ती अथवा विचार उठला की आतून साक्षी भावनेने तिचा त्याग करा. वृत्तीरहित अशी स्थिती तुम्हाला लक्षात येईल. या वृत्तीरहित स्थितीकडे देखील साक्षीत्वाने पहा, वेगळेपणाने पहा, द्रष्टुत्वाने पहा. आत्मा द्रष्टा दृश्य गगन, गगन म्हणजे वृत्तीरहित अवस्था. याबीण काही नुरावे भान असं होऊ देत. दीर्घकाळ वृत्तीरहित अशा स्थितीमध्ये जो द्रष्टा म्हणजे पाहणारा त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं भान निर्माण होतं. आपण आत्मा हे आतून समजतं, रिअलाइज होतं. चिदाकाशामध्ये तुमच्या शुद्ध जाणीवेला, प्युअर सेल्फ, आपण अविनाशी चैतन्य रूप शांत स्वरूप आत्मा आहोत असं भान निर्माण होतं. आपण ब्रह्मस्वरूप देहरहित Thank you. या ध्यानातून आपल्याला हळूहळू सावध व्हायचे, देह भानावर यायचे. देह भानावर आल्यावर देखील आपण परमात्म स्वरूप ही आठवण जायला नको. आपले तळहात किंचित एकमेकांवर घासून आपल्या डोळ्याला गालाला स्पर्श करत आपण डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी. पण डोळे उघडू तेव्हा मग जेथे पाहे तेथे एक दिसे तद्रूपतेचे कौतुक, तोच भरून राहिलेला आहे अशी दृष्टी विकसित करण्याचा अभ्यास इथून पुढे चालू होतो. ध्यानानंतर हरी अंतर्बाह्य व्यापक जग निशंक हरी दिसे. ध्यानाचा अभ्यास हा अल्पकाळाचा अभ्यास, जरी तास दीड तास केला तरी अल्पकाळच, कारण उरलेले 22 तास आपल्याला असाच अभ्यास करावा लागेल. असो, गुरुकृपेची ही करणी निरंतर लाभो तुम्हा कारणी, मकरंदाची आशीर्वच वाणी श्री गुरुचरणी प्रेम वसो. हरी हरी हरी. स्वामीजी, मी माझ्या सद्गुरूंना आणि सर्व पूर्वसुरींना प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांची पारमार्थिक उन्नती त्यांच्या कृपेनी त्यांच्या संकल्पानी होत राहो. हरी हरी हरी. हरी ओम तत्स. हरी हरी. स्वामीजी नारायण हरी हरी
हरी. आता सर्व साधक विश्वातर्फे पूजनीय स्वामीजींचं आणि पूजनीय सौभाग्यवती मधुराताईंचं प्रातिनिधिक पूजन होणार आहे. आपण सर्वजण अत्यंत मनोभावे या पूजनामध्ये सहभागी होऊयात. याची सूत्र मी आता सद्भक्त मिलिंददादा लिमये आणि सद्भक्त नारायण वहाडणे यांच्याकडे सोपवतो. हरी.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुपूजन हा गुरु शिष्य संबंधांमधला एक अतिशय नाजूक दुवा असतो. सद्गुरूंबद्दल शिष्याच्या मनात असलेला जिव्हाळा आणि सद्गुरूंच्या अंतकरणात सतत प्रसवणारी शिष्यांविषयीची अनुकंपा यांचं उत्कट मिलन गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं होत असतं। गुरुपूजन हे तर निमित्त मात्र असतं, पण त्याच्या आत खोलवर शिष्याचं समर्पण प्रकट होत राहतं। त्याचे सर्व भाव, निष्ठा आणि प्रेम यांना व्यक्तता येते ती फक्त त्याच्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रुधारांनी। असंच भावमधुर गुरुपूजन आपण सर्वजण करणार आहोत आणि आपल्या या पूजनाचं प्रतिनिधित्व करणार आहेत सद्भक्त चिरंजीव गिरीश गोरे आणि सौभाग्यवती कृपाली गोरे। सद्गुरुपूजनात भावनांचा जो कल्लोळ हृदयात उचंबळून येतो त्याला शब्दबद्ध करणं हे केवळ अशक्य ठरतं। प्रत्यक्ष पूजन करताना भावावेष्ट झालेला साधक पूजेचे उपचार सुद्धा पार पाडू शकत नाही। आपल्या सर्वांचीच होणारी ही अडचण आपल्या केंद्रात नित्य येणारे व्युत्पन्न साधक आणि भक्तिपूर्ण कवित्वाचं वरदान लाभलेले सद्भक्त शिवरामपंत कुलकर्णी यांनी दूर केली। त्यांनी एक षोडशोपचार पूजा रचली आहे। अत्यंत प्रासादिक शिखरिणी वृत्तातल्या या मानसपूजेच्या माध्यमातून आपण सर्वजण या गुरुपूजनात सहभागी होणार आहोत। सद्गुरूंना गहन समाधीतून व्युत्थान दशेत आणून पूजनासाठी त्यांना आवाहन केलं जाईल। हृदयासनावर त्यांना स्थानापन्न करून यथासांग पूजन होईल। सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी आणि सद्भक्त अभिजित हळदे या गोड काव्याचं गायन करतील। या पूजेत आपण सर्वजण अंतर्बाह्य सामील होऊन जाऊयात। 10 कडव्यांच्या या मानसपूजेच्या प्रत्येक चरणातून गुरुपूजन करणाऱ्या साधकांचं हृदगत प्रकट होत जातं। प्रत्येक कडव्याआधी त्याचा थोडक्यात सारांश सांगितला जाईल आणि त्यानंतर त्या कडव्याचं प्रत्यक्ष गायन होईल आणि त्यानुसार गिरीश आणि कृपाली पूजेतील विविध उपचार करतील। समोरील पडद्यावर आपण हे देवदुर्लभ दृश्य पाहू शकता आणि डोळे मिटून आपल्या अंतःचक्षूंनी सुद्धा याचं प्रातिप दर्शन घेऊ शकता। या पूजनाच्या अनुभूतीसाठी आपण सर्वजण आपली हृदयभूमी चोखाळून घेऊया। आपण सर्वांनी थोडा वेळ स्तब्ध डोळे मिटून बसायचं आहे। लक्ष केवळ आपल्या सहज चालणाऱ्या श्वासांवर। आता आपण सद्गुरू प्रेमाच्या महासागरात अवगाहन करणार आहोत। हा विशुद्ध प्रेमाचा महासागर आहे। विकल्प वितर्क यांना मज्जाव आहे। सद्गुरूंचे चरण आणि मी एवढेच आता शिल्लक आहेत। अत्यंत सश्रद्ध आणि प्रेममय भावनेनी आपण स्वामीजींचं स्मरण करणार आहोत। त्यांच्या ठाई अवतरलेल्या सनातन सद्गुरू तत्वाला हार्दिकतेनं शरण जाणार आहोत। आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करूयात.
हृदयस्थ परमात्म्याचं ध्यान करताना जे चिरंतन समाधीमध्ये स्थिर झाले आहेत, ज्यांची दृष्टी कमळाप्रमाणे निर्लिप्त आणि शुभदर्शक आहे आणि भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूपी अंधकार जे दूर करतात, अशा सद्गुरुनाथा शरदातील पौर्णिमेला उगवलेल्या पूर्णचंद्राप्रमाणे आल्हाद देणारं आपलं मुखकमल आणि सतत मांगल्याचा वर्षाव करणारं आपलं दर्शन, हे ऋषीवरा स्वामी मकरंदनाथा, आपल्याला मी मनोमन आळवत आहे, साध घालत आहे.
समाधी लावोनी परमपद ठाई चिरस्थिरा सरोजाक्षा भद्रा जनदुरितहारी गुरुवरा
शरत्पूर्णा चंद्रा सुखदवदना मंगलकरा तुम्हा मी ध्यातो हो मनसी मकरंद ऋषिवरा
तुम्हामी ध्यातो हो मनसी मकरंद ऋषिवरा.
आज माझ्यासाठी आपली गहन समाधी स्थिती त्यागून माझ्या हृदयरूपी कमलात आपण प्रविष्ट व्हावत. माझ्या शुद्ध मनबुद्धीच्या सुवर्णसिंहासनावर आपण स्थानापन्न व्हा. आपल्या सुकुमार सुलक्षणी चरणांवर मी या मंगल जळाचा अभिषेक करतो. आपल्या चरणांवर अर्पण करण्यासाठी आणलेल्या पत्र पुष्प फल तोय यांच्याबरोबरच दुर्वांची जुडी सुद्धा आणली आहे.
समाधी सांडोनी तुम्ही हृदय पद्मी मम उरी विरूढा हो धिकल्पित कनक सिंहासनी हरी
सुचिन्हीक्षालिनी पद तव गुरु मङ्गलजली
सदूर्वार्तिः जलपळपुले अङ्घ्रियुगली.
हे सद्गुरु, ह्या शीतल पाण्याचं आचमन करा. आपल्या स्पर्शानं या पाण्याला गंगा जलाची योग्यता प्राप्त झाली. हे पापनाशका, पंचामृती स्नानाचा उपचार मला करू द्या. या घटांमधलं पाणी गंगा यमुनांच्या पाण्यासारखं पवित्र झालं आहे. आपण यथेच्छ या जलानी स्नान करावं. आपल्या मंगलकरांवर सुद्धा हे जल मी घालत आहे.
गुरु हे गंगेचे जल शिशिरसे आचमनी घ्या.
अघाहंता पंचाम
अमृत फळ रसाला उमज द्या इथे गंगा काली जल कनक कुंभी भरितसे यथेच्छा स्नानी घ्या कर उदकिनी मार्जनितसे
आम्हा सर्वांना निर्भयतेचा वर देणाऱ्या हे मुनीश्वरा मी आणलेली ही वस्त्र आपण स्वीकारा. मोत्यांच्या माळेत गुंफलेलं हे यज्ञोपवित आपण धारण करा. आपल्या भालप्रदेशी कस्तुरी गंधित कुमकुम तिलक मी रेखाटतो आणि चंदनाची उटी लावतो. तुळशीचा हार विविध फुलांचे फरजरी हार आपल्या गळ्यात अर्पण करतो.
सुवस्त्रे स्वीकारा अभय वरदाई मुनिवरा गळी आणी यज्ञो पवित पदरांकी चिप्रवरा कपाळी कस्तुरी तिलक मळितो चंदनगरी
गळी घालो निकी तुळस फुलमाला जरभरी
हा धूप ज्यांच्या प्रेमाच्या प्रभावाने सुगंधित झाला आहे अशा गुरुराया आपल्या सर्वांगाला या धूपाचा परिमळ स्पर्श करू दे. आपल्या उक्षणासाठी प्रज्वलित केलेल्या निरांजनाची ज्योत आणि आपल्या मुखचंद्राची प्रभा एक होऊन माझ हृदय प्रकाशित करू दे. माझ्या महद्भाग्याने स्वामी माधवनाथांच्या मानसपुत्राचं पूजन करायला मिळालं. आपल्याला हे कर्पूरयुक्त जल अर्पण करतो, त्याचंही आचमन घ्या.
दशांगी अर्पी मी धूप परिमळा घ्या गुरुवरा मुखश्चंद्रा दीप द्युतिनिशी भरू दे हृदि जरा महद्भागी मी माधव तनय रूपी अवलिया तुम्हाहे अर्पितो जल करपुरी आचमनी घ्या.
यथासांग पूजन आणि धूप दीपादी पूजाविधी झाल्यानंतर हे सद्गुरु आपणा षट्रसांनी युक्त असा नाजूक साजूक नैवेद्य दाखवतो आहे. सुवर्ण पात्रातून गोघृतात बनवलेला हा रुचकर नैवेद्य आपण घ्या. आपल्या भोवतालच्या सर्व सुहृदांसह मोठ्या प्रेमाने आपण हा प्रसाद ग्रहण करावा. अत्यंत शीतल मधुगंधित पाणी ही अधूनमधून प्यावं.
गुरो तुम्हा खाण्या षट सुरस नैवेद्य आणिला सुवर्णी पात्री गो घृत चषक भाजानी भरिला सप्रेमे स्वामी खा सुहृद निज लोकांस सह पुरा जलाप्यावेदे तो शिशिर मधुगंगी मधिधरा
या मधुर आणि रसाळ फळांचा आपण आस्वाद घ्या. मुखशुद्धीसाठी कुठलेला विडा ग्रहण करावा, पूजाविधीला पूर्णता येण्यासाठी आपल्या जवळील रत्न अर्पण करण्याचा संकेत आहे. आमच्या आयुष्यात जमा केलेली सत्संगतीची आणि गुरुभजनाची रत्न आपणाकडे सुपूर्द करीत आहोत. अत्यंत सावकाश आणि मनःपूर्वक औक्षण करत असताना माझ्या मनात अपार सुख दाटून येत आहे.
स्वादाया मधुर रुचि स्वादिष्टवघा सचूर्णी तांबूला मुख सुचिकरा खाई मगया बहुरत्ने झावी दिधली करया पूर्ण विधिला चिरे उवाळी मी बहुत सुख वाटले मनी मला.
स्वामीजी, सुगंधी फुलं, तुळशीपत्र आणि बेलाच्या पानांची उंजळ आपल्या पवित्र मस्तकावर मी वाहतो. आपण स्थितप्रज्ञ आहात, स्थिर आहात. आपल्या भोवती मी प्रदक्षिणा घालतो. या संसार चक्राची गती इतकी वेगवान आहे की माझं चित्त त्यामध्ये भ्रांत आणि भ्रमित होत असतं. आपल्या प्रदक्षिणेनी हे यतिश्रेष्ठा माझ्या समस्त पापांचा विनाश करा.
सुगंधी पुष्पांची तुळस दल बिल्वांजुळी तुम्हा वहातो मी स्वामी सुभग शिरमाथी स्थिर रहा प्रदक्षी तुम्हामी मज उमजुनी त्वत भवगती करा माझा सारा अघनी रस श्री सद्गुरु यती.
सर्व पापांचा विध्वंस करणारे हे गुरुराया, माझा हा स्थूल देह आणि त्यात ठासून भरलेली देह अहंता यांचा आपल्या चरणांवर साष्टांग प्रणिपात. आपल्या पावलांपाशी मला थोडी जागा द्या. आपण संतुष्ट होऊन मला अभयदान द्या. पूजेच्या विधीमध्ये काही कमी जास्त राहिली असेल तर कृपया त्याकडे दुर्लक्ष करा अशी पुन्हा पुन्हा आपणास प्रार्थना.
करी साष्टांगेशी नमन अघनाशी गुरु तुम्हा समर्पोनी पायी तव मम अहं भावपणः विभू संतोषावे तव चरणी घ्या दे अभया
उपेक्षा अन्योन्याला विरफिरुनि प्रार्थी अनुदया।
पूजेच्या अखेरीस आपल्या पायाशी माझं एक मागणं आहे, आपल्या कार्याची सतत माझ्याकडून काही सेवा घडत राहो, अहर्निश तोच ध्यास मला लागो, आपल्यापासून दूर नेणारा कुठलाही मोह माझ्या मनाला स्पर्श न करो, श्रवण मनन आणि साधना यांच्यात मला अधिकाधिक गोडी निर्माण हो, हे अहेतुक दयासागरा दिवस रात्र मला सत्संगतीत म्हणजे आपल्याच सान्निध्यात ठेव।
घडो काही सेवा सतत मज द्वारे निषिदिने नकाहो सिक सलामो हिमनी मनालागो गोडी श्रवण मननी साधनी तशी कृपा सिंधु ठेवा मग सुजन संगी दिसनिशी कृपा सिंधु ठेवा मग सुजन संगी दिसनिशी।
पूजाविधी संपन्न झाला, आता आरती होईल। सद्भक्त विलासदादा आरती सुरू करेल, आपण सर्व त्याच्या स्वरात स्वर मिसळूया।
आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्तीने पायी ठेवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपाळु तु ज्ञान देवी पादिसी अमृत ओवी देसी जाणीव आगळी जाणीव आगळ अजाण भक्ता आरती माधवनाथ आरती माधवनाथ मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खून रूपा गुण दाविसी आरता आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोर चित्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा हास भक्तीने पायी ठेवी तो माथा आरती माधव नाथा आरती माधव नाथा ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ वावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा वावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुणी परमार्था स्वामी तू रंगुणी परमार्था प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा सोहम हंसारूढ राहुनी शांत विसी आरता स्वामी तू शांत विसी आरता नाथपंथीची खूण दाविची उन्मणी सुख भक्ता ओवाळू आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा भावधरुणिया चातक जैसा शरण येई मेघा जैसा शरण येई मेघा समने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा ओ वाळु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी नाथ भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा
श्रीराम यानंतर मुंबई केंद्रातर्फे सद्भक्त श्रीयुत संकेत सोनावडेकर हे पूजनीय स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सद्भक्त सौभाग्यवती समर्पिता सोनावडेकर या पूजनीय मधुराताईंना हार अर्पण करतील.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. हंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ.